तुझा स्पर्श की भास हा मखमलीचा, तुझा शब्द की नाद हा कंकणाचा,
गुंतवा।